चीनीमंडी.com पॉडकास्ट।
वंदे भारत अभियानात 4,000 अधिक नागरिक महाराष्ट्रात। वंदे भारत अभियानाअंतर्गत 30 फ्लाइट्सने 19 देशातील 4,013 नागरिक महाराष्ट्रात दाखल झाले असून सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे। आलेल्या नागरिकांमध्ये 1,309 नागरिक मुंबईचे आहेत। उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 1,691 इतकी आहे, तर राज्यातील इतर प्रवासी 1,013 इतके आहेत। नागरिक ब्रिटन, सिंगापूर, फिलिपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवैत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आयर्लंड या देशातून आले आहेत। अतिरिक्त 38 फ्लाइट्सचे नियोजन। वंदे भारत अभियानाअंतर्गत टप्पा 3 अंतर्गत एअर इंडियाने 30 जून 2020 पर्यंत 38 फ्लाइट्सचे नियोजन केले असून या मिशन अंतर्गत अतिरिक्त चार्टर फ्लाइट्सचीही व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यात अमेरिका, रशिया, मध्य आशिया, युरोप आणि आखाती देशांमधून मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या उड्डाणांचा समावेश आहे। दोहा येथून पुढील 7 दिवसात 3 चार्टर विमानांच्या सहाय्याने खाडीमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले जाईल। ऑस्ट्रेलियासाठी वंदे भारत अभियानाअंतर्गत फ्लाइट उपलब्ध करून देण्याबाबत विदेश मंत्रालयाकडे मागणी करण्यात आलेली आहे। आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन। ब्रहून मुंबई प्रवासी यांच्यासाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे। इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवासी यांना त्यांना त्यांच्या जिल्ह्यातील मुख्यालयी पाठवण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगर मार्फत करण्यात येत आहे। त्यांना त्यांच्या जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्तांमार्फत क्वारंटाईन केले जात आहे। महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन विभाग यांच्याकडील आदेश दिनांक 24 मे 2020 अन्वये परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत। इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबई येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जाते व सदरील प्रवाशांचा वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात येत आहे। हे अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे।